दुसरे इतिहास अध्याय 4 शलमोनाने पितळीची वेदी बनवली. तिची लांबी 30 हात, रुंदी 30 हात व उंची 10 हात होती. त्याने ओतीव पितळेचे एक गंगाळ देखील केले. हे गोल असून त्याचा व्यास 10 हात होता. त्याची उंची 5 हात आणि त्याचा कडेचा परिघ 30 हात होता. प्रत्येकी 1 हाताच्या अंतरावर या गंगाळाच्या खालच्या कडेला सर्वत्र 10-10 बैलांच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या. गंगाळ घडवतानाच एक संघ तुकड्यातून ते बनवले होते. 12 घडीव बैलांनी हे प्रशस्त गंगाळ तोललेले होते. 3 पूर्वाभिमुख होते, 3 उत्तराभिमुख, 3 पश्चिमाभिमुख, 3 दक्षिणाभिमुख व गंगा त्यांच्यावर होते. सर्व बैलांचा पार्श्वभाग आतील बाजूकडे होता. या पितळी गंगाळाची जाडी हाता एवढी असून त्याचे गोलाकार तोंड उमललेल्या कमल पुष्पासारखे होते. त्यामध्ये 3000 बुधले पाणी मावू शकत होते. या खेरीज शलमोनाने 10 तस्ते बनविली. ती त्याने या गंगाळाच्या उजव्या बाजूला 5 आणि डाव्या बाजूला 5 अशी बसवली. हुमारपणात द्यावयाच्या वस्तू धुवून घेण्यासाठी ही 10 तस्ते होती. पण मुख्य पितळी गंगाळ मात्र याजकांच्या वापरासाठी होते. शलमोनाने सोन्याचे 10 दीपस्तंभही त्यांच्या विधीनुसार बनविले आणि मंदिरात डावीकडे 5 व उजवीकडे 5 असे ठेवले. तसेच 10 मेज बनवून 5 डावीकडे आणि 5 उजवीकडे अशा पद्धतीने ठेवले. शिवाय सोन्याचे 100 वाडगे बनवले. याखेरीज शलमोनाने याजकांसाठी 1 दालन व 1 प्रशस्त दालन आणि दरवाजे केले. दालनात उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले. एवढे झाल्यावर अग्नेय दिशेस मंदिराच्या उजवीकडील त्याने ते मोठे पितळी गंगा ठेवले. हिराम या कारागिराने हंडे, फावडी व शिंपडण्यासाठी वाडगे बनवले. देवाच्या मंदिराचे जे काम त्यास शलमोनासाठी करायचे होते ते त्याने पूर्ण केले. 2 स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्याची 2 सुशोभने हे काम हिरामने केले होते. त्या जाळीदार आच्छादनांवरील 400 शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबाच्या 2 ओळी होत्या. स्तंभावरचे कळस या जाळ्यांनी आच्छादिलेले होते. तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली. मोठे पितळी गंगाळ आणि त्यास आधार देणारे 12 बैल हिरामनेच केले. शलमोनासाठी हिरामाने हंडे, फावडी, मांस खाण्यासाठी काटे इत्यादी परमेश्वराच्या मंदिरातली उपकरणे केली. त्यासाठी लखलखीत उजळ पितळ वापरलेले होते. या सर्व गोष्टीसाठी शलमोनाने आधी चिकन मातीचे साचे बनविले. त्यासाठी सुक्कोथ आणि सरेदा यांच्यामधील यार्देन खोऱ्यातली माती वापरली. शलमोनाने मोठ्या प्रमाणात ही भांडी बनविली. त्यासाठी लागलेल्या पितळाचे वजन कोणालाच समजले नाही. याखेरीज आणखी काही गोष्टी शलमोनाने देवाच्या मंदिरासाठी केल्या. सोन्याची वेदी व समर्पित भाकर ठेवण्याची मेजेही केली. सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वात पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते. या व्यतिरिक्त फुले, दिवे आणि निखारे उचलण्यासाठी चिमटे शुद्ध सोन्याचे होते. कात्र्या, वाडगी, कटोरे, चमचे, धूप जाळावयाची पात्रे शलमोनाने शुद्ध सोन्याची बनविली. त्याचप्रमाणे मंदिराचे दरवाजे अत्यंत पवित्र अशा गाभाऱ्यातले दरवाजे आणि मुख्य दालनाचे दरवाजे हेही सोन्याचे होते.